श्रीराम श्री रामदास स्वामींच्या मनोबोधातला 43वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना सज्जना एक जीवी धरावे, जनिया फुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. आपण बघितलं मागचे 5 श्लोकात त्यांनी मना सज्जना राघवी वस्ती की जे असं सांगितलं. आता हा वेगळा चरण आहे शेवटी आलेला. पहिल्या चरणात ते म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. नुसतं मनात ठेव म्हणत नाहीत ते, मना सज्जना म्हणतात. त्याचं कारण अवघड गोष्ट आहे. त्याला जर मन आपल्याला तरायचं करायचं असेल, वळवायचं असेल, तर त्या मनाची धरी मंधरणी करावी लागते की काय चांगलं आहे काय वाईट आहे, तू का करायचं, एखादी गोष्ट करायची म्हटलं का करायची, कारण कळलं पाहिजे. कारण जर कळलं तर माणसाला प्रेरणा होते, उत्साह येतो ते करायला, की हे केल्याने हे साधणार आहे असं जर कळलं तर. मग इथं ते जे म्हणतात की मना सज्जना एक जीवी धरावे, जीवात खोल अंतःकरणात बुद्धीत असं ते बसलं पाहिजे, धरायचं आहे. आणि हे जे धरणं आहे ते सोडण्यासाठी नाही आहे. एकदा धरलं की धरलं, जसं भक्तांनी भगवंताला धरला की धरला, आणि भगवंतानी भक्ताला धरला की सोडत नाही. हे त्या दोघातलं नातं असं आहे की अखंड देवभक्त, तू धनी आहे आणि मी तुझा दास आहे, ही अलीकडची भक्ती आहे. पण अनन्य आत्मनिवेदन भक्ती झाली की दोन्ही एकच होतात, विभक्त करायचे म्हटलं तरी होत नाहीत. आणि त्या ठिकाणी भक्ताला जशी भगवंतांची ओढ असते तशी भगवंतांना देखील भक्ताची ओढ असते. भक्ताशिवाय भगवंतांना चैन पडत नाही, कारण तसं प्रेम दुसरं कोणी करत नाही. बाकीची जी प्रेम करतात भगवंतावर ती कामनिक प्रेम असतं, संसारातलं काही मिळवण्यासाठी प्रेम असतं, कशाची तरी भीती असती म्हणून भगवंताची भक्ती होते. पण भक्त जो असतो त्याची भक्ती निष्काम, निरहंकार, निरभिमान अशी भक्ती केली आहे. भगवंतासाठीच भगवंत, दुसऱ्या कशासाठी नाही, मला तोच भक्त हवा आहे. म्हणून त्याला जे धरायचं आहे जे जीवी धरावे, पक्कं धरून ठेवायचं, अंतःकरणात धरून ठेवायचं. नुसतं देव्हाऱ्यात प्रतिमा ठेवलेली आहे आणि आहेत आमच्याकडे देव्हारा सुंदर केलेला आहे, एक देवखोली आहे तिथं देव आहे असं नाही आहे. हा जो जीवात धरायचा आहे तो हा भक्त कुठेही जरी गेला तरी भगवंताला धरूनच फिरतो आहे, अंतःकरणात घेऊनच त्याचं सगळी प्रत्येक गोष्ट जी घडते आहे ती. घरात देव्हाऱ्यात देव ठेवला ना आम्ही बाहेर हिंडून आलो असं होत नाही आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पक्की खात्री झालेली आहे त्याची. म्हणून इथं म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. काय कशासाठी जीवी धरायचं त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं आहे, जनी आपुले हित तुवा करावे. तू त्याला जे धरायचं आहेस ना ते तुझ्या कल्याणासाठी आहे. भगवंताला काय मिळवायचं आहे? भगवंताची भक्ती केली नाही केली त्याचं बिघडतं काय आहे? भगवंताची भक्ती केल्याने जे काही मिळायचं आहे ते भक्ताला मिळायचं आहे. आणि इथं जे भक्त आहे त्या भक्ताला ऐहिक गोष्टी याची गरज नाही आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. मला खूप पैसा मिळावा, मानमरात व्हावा, प्रतिष्ठा व्हा, लाभावी, ऐश्वर व्हावं असं काही त्याला वाटत नाही आहे. इथं जो भक्त आहे त्याला फक्त आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे. म्हणून ह्या भगवंताला जीवी जे धरायचं आहे ते जनी लोकामध्ये आपुले हित तुवा करावे. समर्थ म्हणतात तुला जर हित करायचं असेल, स्वतःचं कल्याण साधायचं असेल, त्या रघुनाथाला जीवी धर. आपलं वाटतं खरं म्हणजे किती सोपं आहे खरं, कल्याणाचा मार्ग किती अवघड आहे असं म्हणतात. तर त्याला जर अंतःकरणात धरला तरी आपलं हित सहज आहे. पण मग अंतःकरणात धरत का नाही? त्याला पैसे पडतात का? कष्ट पडतात का? काही खरं म्हणजे होत नाही, पण तेवढी आवडच नाही आहे. भगवंतावर आपण प्रेम करतच नाही. जर आपण प्रेम करत असू खऱ्या अर्थाने, तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा विसर कधी पडत नाही, अखंड त्याचं स्मरण असतं. खाता जेवता बोलता बसता उठता प्रिय माणसाचं स्मरण अखंड असतं. जसं एखाद्याचा मुलगा मुलगी कोणीतरी लांब गेलेली असली परदेशात, तर घरात आपण प्रत्येक गोष्ट करत असताना त्याची आठवण येत असते. त्याला हे आवडतं, हे त्याचे कपडे, हा त्याचा अभ्यास, ही त्याची पुस्तकं, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघताना त्याची आठवण येत असते. तशी आठवण आपल्याला भगवंताची येते का? प्रत्येक घास खात असताना आतमध्ये तोच जो घास भरवतो आहे, तो खाणारा तोच आत बसलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता, मी तिथं होऊन बसलेलो आहे. कुठेही जरी गेला तो, तरी माझ्याशिवाय जागाच नाही आहे असा भाव आपल्यात निर्माण झाला का? प्रत्येक पाऊल टाकत असताना त्याचं स्मरण होतं का? तसं जर स्मरण होत असेल तर हित व्हायला अवघड काही नाही आहे, सोपा मार्ग आहे. म्हणून ज्यांनी आपुले हित तुवा करावे, ते करायचं असेल तर जीवी धरावे. मग आणखी काय करायला पाहिजे? त्याने त्याला जीवी धरायला सांगितलं आहे, त्याच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? रघुनायका वीण बोलो नको हो, सगळ्यात अवघड गोष्ट. आपण जे दिवसभर बोलत असतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, किंवा स्वप्नात देखील जर बडबडत असलोच, कुणाला सवय असली तर रघुनायका खेरीजच ती बडबड असते. रात्री झोपेत कुणी राम राम म्हणतोय, नारायण नारायण म्हणतोय असं पाहायला सापडत नाही. आणि दिवसा जागृत असताना देखील खरं म्हणजे तो झोपलेलाच असतो, खरी जागृती आलेलीच नाही. जोपर्यंत जीव संसारात अडकला आहे त्याच्याविषयीच सगळं बडबड आहे, निरर्थक बडबड आहे. जसं आपण एखादं वर्तमानपत्र पाहिलं तर लक्षात येतं की कितीतरी गोष्टी अनावश्यक आहेत ज्याची आपल्याला काही गरज नाही आहे, पण उगीचच इन्फॉर्मेशन घेत असतो, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं त्या, आणि ती सगळी जी माहिती आहे, ते सगळं जे ज्ञान आहे, ते आत्मज्ञानाव्यतिरिक्त ज्ञान आहे. भगवंताच्या ज्ञानाखेरीज, स्वरूप ज्ञानाखेरीज इतरच ज्ञान आहे, आणि त्यामुळे ते सगळं व्यर्थ आहे. ते जे म्हणतात रघुनायका वीण बोलो नको हो, रघुनायकाखेरीज काही बोलू नकोस, असं जर आपण निर्णय केला, निश्चय केला, तर बोलायला काही राहतच नाही, फक्त त्याचं नाम घ्यायला लागतं. नामाखेरीज दुसरं काहीच राहिलेलं नाही. कारण आपण जे परमेश्वराविषयी बोलू, परमार्थाविषयी बोलू, गीता ज्ञानेश्वरी वगैरेशी बोलू, हे जे सगळं बोलणं आहे हे भगवंताकडे नेणार आहे. आणि अवांतर विषयाची चर्चा ही आपल्याला भगवंतापासून लांब नेणारी आहे. मग सारखंच भगवंताचं चिंतन करत राहिलं तर व्यवहार कसा व्हायचा? सगळा व्यवहार होतो. हाती काम मुखी नाम, मनात त्याचं स्मरण ठेवा. आणि सगळे जे काम आहे ते भगवंतासाठी आपण करतो आहोत, त्यांनी ते माझ्यावर सोपवलेले आहे, ते करून मला भगवंतच प्राप्तव्य आहे असा बोध पक्का ठेवला पाहिजे. त्याखेरीज महागाई किती झाली, बाहेर काय झालं, इकडे राजकारणात काय झालं, समाजकारणात काय झालं, आपल्याला जर काही करायचं असेल तर करावं, नसेल तर नुसती बडबड नको. म्हणून त्यांनी म्हटल्या पुढच्या श्लोकात देखील तोच विषय आलेला आहे, पण ह्याच्यामध्ये भाऊ रघुनायका वीण बोलो नको हो. म्हणून जर काही व्यवहारातलं बोलायचं असेल तरी मनात नाम असावं, आणि व्यवहारातल्या ज्या काही दोन गोष्टी बोलायच्या असतील त्याही कमीत कमी बोलाव्यात. म्हणून रघुनायका वीण बोलो नको हो, मग काय करावं? सदा सदा सर्वदा मानसी तो निजध्यास राहो, मनामध्ये भगवंताचाच निजध्यास, त्याचा छंद, त्याचाच आठव अखंड राहू दे. त्याच्याखेरीज पाऊलच पडता कामा नये. प्रत्येक घास असो, प्रत्येक पाऊल असो, प्रत्येक कर्म असो, त्या कर्माच्या आधी अंती त्या रामाला धरा. कर्म सुरू करताना रामाचं स्मरण, कर्माच्या मध्ये रामाचं स्मरण, कर्म संपल्यावर रामाचं स्मरण, आणि सगळं त्याला ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो, सगळं त्याला. आणि म्हणून अशी जी मंडळी काही साधक त्याचा छंद घेऊन लागतात, त्यांना घरातली बाहेरची माणसं वेडाय असं ठरवतात. म्हणून संतांना बहुतेक त्या शेवटच्या एका अवस्थेमध्ये, साधकाच्या उत्तम अवस्थेमध्ये, सगळ्या माणसांनी वेडं ठरवलं. काहीतरी म्हणत बसतो, काहीतरी करत बसतो, व्यवहारात नाही. आपण कसं व्यवहारात दक्ष आहोत, सावध आहोत, प्रत्येक पैपैसाठी आपण अगदी लक्ष देऊन बसलेलो आहोत. तो म्हणतो आहे पैपै सांभाळा, पण आयुष्यातला एक एक क्षण जातो आहे, तो पुन्हा परत येणार नाही आहे, तो राघवाशिवाय चाललेला आहे, याचं स्मरण आहे का? ते स्मरण आपल्याला राहायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सदा मानसी तो निजध्यास राहो. अखंड पुढे एक श्लोक आहे, निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. निजध्यास याचा अर्थ आहे अखंड अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान राहू दे. म्हणून ह्या श्लोकात म्हटलं आहे मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ.